नमस्कार, मी रश्मी बाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना 4 आठवड्यात काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल असल्यानं 2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. जुलै 2022 मध्ये बाठिया आयोगाचा अहवाल येण्याआधी ओबीसी आरक्षणाबाबत जी तरतूद होती त्यानुसार या निवडणुका घ्याव्यात असं न्यायालयानं आज सांगितलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश्य स्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून देशभरातल्या 244 नागरी संरक्षण प्रभागांमध्ये युद्धस्थितीतला नागरी संरक्षण सराव होणार आहे. राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये निवडक ठिकाणी हा सराव होईल. भारताच्या GDP मध्ये चालू वर्षात वाढ होऊन तो 4,187 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवली आहे. भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून 4थ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यताही नाणेनिधीच्या अहवालात व्यक्त केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता 5,503 कोटी रुपये निधीला मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं. बिहारमध्ये सुरू असलेल्या 7व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जलतरणात आदिती हेगडे हिने सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्रासाठी पदकांचं खातं उघडलं. जलतरण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 5 कांस्य अशी 7 पदकं मिळवली. मुंबई शेअर बाजारात आज 156 अंकांची घसरण झाली आणि तो 80,641 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82 अंकांची घट नोंदवत 24,380 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.